आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमेरिकेचा 3 दिवसांचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशात दाखल। कवच यंत्रणेची 4थी आवृत्ती डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात लागू करण्याचं उद्दिष्ट। बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू। जम्मू काश्मीरमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आणि श्रीलंकेच्या प्रधानमंत्रीपदी हरिणी अमरसूर्या यांचा शपथविधी। अमेरिकेचा 3 दिवसांचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले। या दौऱ्यात डेलावेअर इथं क्वाड परिषदेत ते सहभागी झाले, तसंच न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भविष्यातलं जग या विषयावरच्या परिषदेत त्यांचं भाषण झालं। अमेरिकेतल्या भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते। क्वाड परिषदेत प्रधानमंत्र्यांनी क्वाड गटाची उपयुक्तता अधोरेखित केली। मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक आणि समृद्ध इंडो पॅसिफिक प्रदेशासाठी क्वाड वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची डेलावेअर इथं भेट घेतली। यावेळी दोन्ही देशात 2 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। त्यानंतर मोदी यांनी जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी न्यूयॉर्कमध्ये भारतीय अमेरिकन समुदायाला संबोधित केलं। त्यानंतर त्यांनी तंत्रज्ञान उद्योगातल्या उच्चपदस्थांशी संवाद साधला। त्याच दिवशी मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली, कुवेतचे राजपुत्र शेख सबा खालेद अल हमाद अल सबा आणि पॅलेस्टीनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली। तसंच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस तो लिम यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्सच्या 16व्या परिषदेचं उद्घाटन केलं। भारताच्या सीएजी यांची देशाच्या सार्वजनिक वित्तव्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यात महत्वाची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं। कवच या स्वयंचलित रेल्वे सुरक्षा यंत्रणेची 4थी आवृत्ती डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशभरात लागू केली जाईल असं उद्दिष्ट ठरवल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। देशात सर्वप्रथम कोटा ते सवाईमाधोपूर मार्गावर ही यंत्रणा लावलेली आहे। त्याची पाहणी करण्यापूर्वी ते जयपूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते। 10,000 रेल्वे इंजिन आणि 9,000 किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर लवकरच ही यंत्रणा लावली जाईल असं ते म्हणाले। बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं सुरू केली आहे। या प्रकरणी सीआयडीच्या पथकानं मुंब्रा आणि ठाणे पोलीस स्थानकाला भेट दिली। या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद मुंब्रा पोलिसांनी केली आहे। भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या अंतर्गत पोलिसांनी स्वतंत्र तक्रारींची नोंद केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेनं गोळीबार केला होता। दरम्यान जेजे रुग्णालयात आज त्याचं शवविच्छेदन झालं। शाळांमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले। बदलापूर प्रकरणी एका सेवाभावी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या पीठापुढे सुनावणी झाली। फक्त 5 राज्यांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलानं न्यायालयाला सांगितलं। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची समन्वय राखावा आणि या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची देखरेख करावी अशा सूचना न्यायालयानं दिल्या। महाराष्ट्रातल्या विविध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकासाच्या सुमारे 305.63 कोटी रुपयांच्या आराखड्यांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली। यात पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी दर्शन मंडप आणि दर्शन रांगीची सुविधा निर्माण करण्यासाठी 129.49 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे। या तीर्थस्थळं आणि पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीनं नियोजन करावं, या सर्व ठिकाणची कामं दर्जेदार होतील याची काळजी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। जम्मू काश्मीरमध्ये उद्या विधानसभेच्या निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. 26 मतदारसंघांमध्ये यासाठी 3,500 मतदान केंद्र उभारली आहेत. त्यासाठी 13,000 अधिक कर्मचारी मतदान केंद्रावर आज रवाना झाले. या सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध आहे. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 18 तारखेला मतदान झालं होतं. शेवटच्या टप्प्यात 1 ऑक्टोबरला मतदान झाल्यावर 8 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसंच निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ एस एस संधू यांनी आज रांचीमध्ये झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीत धनशक्तीचा वापर खपवून घेतला जाणार नाही असं निवडणूक आयोगानं यावेळी राज्यातल्या तसंच केंद्रीय यंत्रणांना बजावलं. आयोगानं आज राजकीय पक्ष, सुरक्षा यंत्रणा आणि इतर संबंधितांच्या बैठका घेतल्या. निवडणुका प्रलोभनमुक्त व्हाव्यात याची काळजी घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी बातमीदारांना सांगितलं. निवडणुकीदरम्यान तपासणीच्या नावाखाली लोकांना उगाच त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश आयोगानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड आणि बिहार लगतच्या सीमांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशही आयोगानं दिले आहेत. म्हैसूर नगर विकास प्राधिकरण घोटाळा प्रकरणी खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं आज फेटाळली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर आज न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. राज्यपाल आपला निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात, तसंच मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्याचा निर्णय विचार न करता घेतलेला नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. यंदाचा इफ्फी अर्थात भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा आढावा आज माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी पणजीत घेतला. यावेळी स्थानिक अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यंदाचा इफ्फी 20-28 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज 85,88,00,000 रुपये किमतीच्या स्थावर मालमत्तांवर टाच आणली. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या निवासी सदनिका, व्यावसायिक कार्यालयांच्या जागा आणि भूखंडांचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत याप्रकरणी 95 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तांवर जप्ती किंवा टाच आणली आहे. श्रीलंकेचे नवीन प्रधानमंत्री म्हणून हरिणी अमरसूर्या यांनी आज शपथ घेतली. नॅशनल पीपल्स पॉवरच्या खासदार असलेल्या अमरसूर्या यांनी आज राष्ट्रपती सचिवालयात राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासमोर शपथ घेतली. दिसानायके यांनी कालच राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. एनपीपीचे खासदार विजित हेरत आणि लक्ष्मण निपुण यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. इस्रायलनं लेबनानमध्ये हिजबुल्लाच्या ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यातल्या मृतांची संख्या 558 पोहोचली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात कालपासून सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 1,835 लोक जखमी झाल्याची माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. भारतीय तटरक्षक दल ही देशाची पहिली संरक्षण फळी असून देशाच्या विशाल किनारपट्टीचं तसंच विशेष आर्थिक प्रदेशाचं संरक्षण करण्याची महत्वाची जबाबदारी तटरक्षक दल पार पाडतं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली इथं केलं. भारतीय तटरक्षक दल कमांडर्सच्या 41व्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शाश्वत सर्वसमावेशक विकासामध्ये विधानमंडळाची भूमिका तसंच विधानसभेचं डिजिटायझेशन, आमदारांची क्षमता बांधणी याविषयी 10व्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन्स परिषदेत चर्चा झाल्याची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज नवी दिल्ली इथं दिली. 10व्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या 2 दिवसीय परिषदेनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. भारतीय महिला संघानं बुडापेस्ट इथं नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. या संघाचे मार्गदर्शक असणारे पुण्याचे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचं आज विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास कालपासून देशात सुरू झाला आहे. आतापर्यंत राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागातून हा पाऊस माघारी गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेचा 3 दिवसांचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशात दाखल. कवच यंत्रणेची चौथी आवृत्ती 2023 पर्यंत देशभरात लागू करण्याचं उद्दिष्ट. बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू. जम्मू काश्मीरमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आणि श्रीलंकेच्या प्रधानमंत्रीपदी हरिणी अमरसूर्या यांचा शपथविधी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.